चीनी मंडी .com पॉडकास्ट।
युक्रेनच्या साखर निर्यातीत 24% घट। युक्रेनच्या साखर उद्योगाचं सर्वेक्षण करून तयार केलेल्या अहवालानुसार युक्रेनच्या साखर निर्यातीमध्ये 2018-19 या हंगामात घट झाल्याचं दिसून आलं आहे। 2018-19 या वर्षातील 11 महिन्यांमध्ये देशात साखरेच्या निर्यातीमध्ये पूर्वीच्या हंगामाच्या तुलनेत 24% घट झाली असल्याचंही अहवालात नमूद केलं आहे। यावर्षी देशात साखरेचं उत्पादन 1.1 ते 1.2 मिलियन टन इतकं होईल असा अंदाज साखर उत्पादक संघानं व्यक्त केला होता। यामुळे युक्रेनच्या बाजारात साखर कमी होऊ शकते। युक्रेनमधील साखर बीटची तोडणी आणि अतिवृष्टीमुळे मातीचा वरचा भाग आणि ढगाळ वातावरण राहिल्याचा 2019 साखर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। मेमध्ये देशात साखरेच्या निर्यातीत वाढ झाली होती। युक्रेनच्या उत्पादकांनी 40,000 टनपेक्षाही अधिक साखरेची निर्यात केली आहे, ज्याचं प्रमाण एप्रिलच्या तुलनेत 30% अधिक आहे। खास करून युक्रेन, तजाकिस्तान, अझरबैजान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान या देशांना साखर निर्यात करतो। अहवालानुसार 2018 अखेर युक्रेननं $217 मिलियनपर्यंत साखरेची निर्यात केली होती।